कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन। जया लाभाची या आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ। का जिये एक वस्तु लागी बाणवनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा। अथवा निलागे निसरडा तपो दुर्गांचा आडकडा झोंबती तपिये चाडा जयाचिया। जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकांचे कारण सिद्ध तत्व। म्हणून कर्मनिष्ठा वंद्यो त्यो ज्ञानियांसी वेद्यो तापसांचा आद्यू तपोनाथू। पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे। म्हणून या कारणे तूते मी सदा म्हणे योगी होई अंतकरणे पंडुकुमारा।
हरि हरि हरि। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। तरी आता इसे न करावे रघुनाथ भजनी लागावे तेनेची ज्ञान बोलावे चले ना इसे नाते ज्ञान नाते भजन उगाच आला देहाभिमान येथे काही येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा। तर्क बोलल्यामुळे तू ज्ञान बोलतो आहेस असं होत नाही। ज्ञानाच्या गोष्टी वाचल्यामुळे तू ज्ञान बोलतोयस असं होत नाही। तुला ज्ञानाचा अनुभव नाही तुझ्या ठिकाणी देहबुद्धी आहे। आणि तू भजनही करत नाहीस। ज्ञान विचारामुळं ज्ञान समजून घेतल्यामुळं एक प्रकारे पाखांडी अवस्था झालेली आहे। आपल्याला समजलं असा अभिमान हा देहाभिमानच असतो आणि भजन न करण्याचा अभिमान देखील देहाभिमानच असतो। कोणत्याही पद्धतीचा नकार हा नेहमी अभिमान किंवा अहंकार असतो। कोणताही नकार। तुम्हाला मुलं विचारतात की अचानक येतात आणि म्हणतात की ट्रीपला जायचंय, कारण नसताना तुम्ही नकार देता। नकार हा नेहमी अहंताजन्य असतो। संसारातला नकार जसा अहंताजन्य असतो तसा साधनेतला नकार देखील अहंताजन्यच असतो। साधनानाम अनेकता असा श्रुती सिद्धांत आहे। त्यामुळे ज्ञानाच्या बरोबरच कर्म भक्ती उपासना भजन नामस्मरण ध्यान या सगळ्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे. त्याच्यातला कोणता तरी एक मी करणार नाही असं म्हणणं देखील देहाभिमानच आहे. नामस्मरण करणारे म्हणतात की आम्ही ध्यान करणार नाही. हे नामस्मरणावरचं जसं प्रेम आहे तसं नाही मध्ये अहंकार येतो. सगळ्या गोष्टी करतोस, जर 10-20 मिनिटं ध्यानही केलंस तर काय फरक पडेल. बरं, ज्यांनी नाम सांगितलं, गोंदवलेकर महाराजांनी नामाचं प्रतिपादन केलं, ते ध्यानाला बसत होते. नैमिषारण्यामध्ये जाऊन अगदी तुकाईंचा अनुग्रह झाल्यानंतर देखील नैमिषारण्यात जाऊन त्यांनी ध्यान केलं. तसं ध्यानाला बसणारा मनुष्य जेव्हा म्हणतो की नाम घेणार नाही तेव्हा तोही देहाभिमान असतो. कोणताही नकार हा अभिमान असतो. नाते ज्ञान नाते भजन उगाच आला देहाभिमान येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा तरी आता ऐसे न करावे. तरी आता कृपा करून असं करू नकोस. रघुनाथ भजनी लागावे तेणेची ज्ञान बोलावे चळे नाहीसे. नम्र हो, भजन कर, तल्लीन होऊन जा. भजन करणं, तल्लीन होऊन जाणं या मनाला देहाला इंद्रियांना दिलेल्या गोष्टी आहेत, त्या तू कर. ते करता करता मनात चित्तात अंतःकरणात ज्ञानाचा उदय होईल आणि मग तू जे बोलशील ते ज्ञान चळेना अशा प्रकारचं राहील. करी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. दुर्जनाचा संहार म्हणजे आपल्या आत असणाऱ्या दुर्जनाचा संहार. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक देव दडलेला आहे, एक पशु दडलेला आहे. आपण कशाला फुंकर घालतो, कशाला उत्तेजना देतो यावर सगळं काही आहे. त्याच्या आत वासना ठासून भरलेल्या आहेत आणि त्याच वेळेला त्याच्या आत दैवी भावना देखील ठासून भरलेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आत दया आहे, करुणा आहे, निष्काम प्रेम देखील प्रत्येक व्यक्तीच्या आत आहे, निरपेक्षता देखील आत आहे. आपल्या वासनांमुळे आणि विषयांमुळे समजून येत नाहीये. रामाच्या भजनाने आपल्या आत असणाऱ्या दुर्जनाचा संहार होतो. रामाने दुर्जनाचा संहार केला ही तेव्हाची कथा. आजही राम दुर्जनाचा संहारच करतो. आत असणाऱ्या आणि नको असणाऱ्या अशा अनेक गोष्टी भजन करता करता दूर होतात. भक्त जनासी आधार आणि भजन करता करताच जो भक्त आहे तर तो विभक्तता सांडायला शिकतो, विभक्तता सोडून द्यायला शिकतो. ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. आणि असा चमत्कार प्रत्येकी घडतो आहे, रोज घडतो आहे, अनेक ठिकाणी घडतो आहे. कित्येकांची अंतःकरणं पालटत आहेत. मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. सगळ्या प्रकारची विघ्न नासून जातात, नाहीशी होतात. साधनेच्या आड किती विघ्न येतात. साधनेच्या आड जी विघ्न येतात त्याच्यामध्ये आळस, अनियमितता, काही काळ एखादी गोष्ट करणं आणि कारण नसताना सोडून हे देणं आणि दुसरंच काहीतरी करणं, आपल्या स्वभावामध्ये किंवा आपल्या मनाच्या ठिकाणी इतके दुर्गुण आहेत, साधनेचा निश्चय करणं आणि तो भंग पावणं आणि परत निश्चय करणं परत भंग पावणं. मला तर एक जण असं म्हणाले की आता मी काही ठरवायचं सोडून दिलंय, इतकं पराभूत होऊ नये, मी आता काही ठरवायचं सोडून दिलंय, मी आता असं करीन असं म्हणायचं सोडून दिलंय, मग करणार काय? जर हे करायचं हे ठरवायचं जर सोडून दिलं असेल, नेहमीचं जीवन जगणं नाही सोडत. म्हणून विषयाकडे ओढ, इंद्रियांची ओढ यामुळेच हे सगळं घडतं. ही साधनेच्या आड येणारी विघ्न आहेत. निश्चय कमी पडणं हाही साधनेच्या आड येणारं विघ्नच आहे. संसाराची बरी वाईट परिस्थिती ही देखील विघ्नासारखी असतात. पण ज्यांना संसारात बरी वाईट अशी परिस्थिती आलेली आहे त्यांचा जेव्हा परमार्थ झालेला दिसतो, होताना दिसतो, तुकाराम महाराजांसारख्या, न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करो, त्यांना विघ्न ही विघ्नासारखी वाटली नाहीत. त्यांनी अंतर्बळ वापरलं, त्यांनी असं ठरवलं की काहीही झालं तरी मी भजन करेन. स्वरूपानंदांना काय विघ्न आलं नाही, देहाचं दुखणं हेच मोठं विघ्न त्यांच्या समोर उभं राहिलं. त्या एका विघ्नाच्या पाठोपाठ त्यांचं ठरलेलं जे लग्न होतं त्या भगिनींना त्यांना कळवायला लागलं की माझी शारीरिक स्थिती अतिशय अशक्त झाली आहे, संसार करण्याच्या योग्यतेची नाही. पैसे वगैरे मिळवत नव्हते, पैशाचा आधार नव्हता आणि जवळचे लोक त्यांचाही आधार नव्हता. त्या काळात स्वामीजींनी जी साधना केली ती अखंड अनुसंधानात्मक साधना केली. विघ्नाचं जर चिंतन करत बसले असते तर साधना झाली नसती. सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत, सावध मनानी हे मना तू अखंड सोहम संगीतच ऐकत रहा, असं त्यांनी मनाला बजावलं आणि असं बजावल्यामुळं त्यांच्या समोर विघ्न होतं पण ते नाहीस झालं. मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासो निजाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते, रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. या रघुनाथ भजनानी स्वतःचं समर्थ चरित्र सांगतात, त्यामुळे ही ओवी आली. मला रघुनाथ भजनामुळे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, रघुनाथ भजनामुळे स्थिरमती झालेली आहे, रघुनाथ भजनाला प्रारंभ केल्यामुळे मग पुढच्या पुढच्या सगळ्या साधनाच्या वाटा मी चोखाळल्या आणि आत्ता जे मला महत्व आलंय असं दिसतं आणि माझं महत्व वाढत चाललेलं आहे जनमानसात तेही रघुनाथ भजनामुळे आहे. रघुनाथ भजन हे ज्ञान झालंय, रघुनाथ भजने महत्व वाढले. आताची सांप्रत माझी जी स्थिती आहे ती रघुनाथ भजनामुळे आहे. ज्ञान देखील त्यामुळे झालं आणि ज्ञान झाल्यानंतर देखील मी भजन करतो. ज्ञान हे प्रत्येकाच्या अंतःकरणात गुप्त असतं, त्याच्या बुद्धीत गुप्त असतं, ते प्रगट दिसत नाही. लोकांना दिसते ती साधना, लोकांना दिसते दिसतो दिसतं ते आचरण. लोकांना एक जीवन मार्ग हवा असतो. लोकांना दिसते तुम्ही करत असलेली भक्ती, तुम्ही घेत असलेलं नाम, तुम्ही करत असलेली पूजा, तुम्ही करत असलेली कर्म. बाकी ज्ञान हे अंतःकरणात त्या तऱ्हेने गुप्तच असतं. रघुनाथ भजनामुळे मी ज्ञानापर्यंत जाऊन पोचलो. रघुनाथ भजनामुळे मला महत्व आलं. जे महत्व आलं ते भजनामुळे आलं, ज्ञानामुळे नव्हे. ज्ञान हे लोकांना नंतर समजेल, आचरण दिसेल, विश्वासार्ह आचरण दिसेल. जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया झाले, या दोन्ही गोष्टी दिसतील. मुखाने प्रगट होणारं ज्ञान आणि त्याला अनुरूप जर क्रिया नसेल तर. लोकांना सांगतो की खूप फिरून काय होणार, मग विचारी मनी जिकडे तिकडे धोंडा पाणी, उगाच वणवण हिंडोने काय होते. आणि एकदम लहर येते आणि तो चार आठ दिवस फिरून येतो. लोक पाहत राहतील की हा जसा बोलतोय तसा चालतोय का, हे पाहत राहतील ना. परमार्थ सांगत असताना साधेपणाचं महत्व सांगतोय आणि त्याच्या जीवनात कुठं साधेपणा दिसत नाहीये. महत्व वाढेल, महत्व वाढणार नाही. महत्व वाढणं म्हणजे लोकांच्या अंतःकरणात परमार्थ ठसायला तुमच्यामुळे सुरुवात होणं. त्याचं दुसरं अंग तुमचं महत्व वाढतंय अशा अंगाने होऊ शकतं. उद्धवाला ज्ञान सांगितल्यानंतर भगवंतांनी राजघराण्याचा तू आहेस हे ज्ञान प्राप्त झालं, तू किंखापाचे जरी अंगरखे वापरलेस, किंखापाचे कपडे तुझ्या अंगावर असले तरी देखील काही फरक पडणार नाही, पण तू साधा राहा असं भगवंत म्हणाले, तर हे ज्ञान शोभा देईल. म्हणून रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. म्हणून तू ज्ञानाकरता जर माझ्याकडे आला असशील तर तुला भजनापासूनच सुरुवात करायला लागेल. हे जे सुरुवातीचे प्रश्न आहेत ना, तरी का पाहिजे भजन केले, ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेने काय प्राप्त झाले हे माझं निरोपावे, हे सगळं समर्थ सांगतात. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो पहावा. हे सप्रचित मी बोलतो आहे, स्वतःबद्दल बोलतो आहे आणि अनुभवानी बोलतो आहे. माझ्या प्रचितीचं जे आहे ते मी बोलतो आहे आणि तुला भजनामध्ये कोणतीच प्रचिती दिसत नाही असं तू म्हणतोस. तुझा तू या मार्गाने अभ्यास कर आणि प्रत्यय घे, नेमस्त अभ्यास कर. समर्थांचे शब्द देखील कसे आहेत बघा. एका नियमानी आणि नेमानी वर्षानुवर्ष तू अभ्यास करत राहा, असा अभ्यास करता करता तुला प्रत्यय येईल. अभ्यासाशिवाय प्रत्यय येणार नाही आणि नियमांनी केलेल्या अभ्यासाशिवाय प्रत्यय येणार नाही आणि नियमांनी आणि दीर्घकाळाच्या सतु दीर्घ काल नैरंतर्य एका वेळची बैठक ही दीर्घ असावी निरंतर बैठक करत जावी आणि दीर्घ काळ करावी समर्थांनी दिलेलं हे उत्तर आहे हे तो आहे सप्रचित माझं हे प्रचितीचं बोलणं तुला सांगितलं आणि भजनात तुला प्रचिती येणार नाही असं वाटतं तू भजन सगुण भजन करत रहा नियमानी करत रहा आणि प्रत्यय तुला आल्याखेरीज राहणार नाही आपण एक दोन चार मिनिट शांत बसू हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु रघुनाथ स्मरोन कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अभ्यंतरी करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे श्री रघुनाथांना स्मरून कार्य करावं कोणतंही कार्य करताना आपल्याला आधार हवा असतो कार्याची सिद्धी असिद्धी हा एक भाग आहे कार्य करण्यासाठी आशीर्वाद देखील हवा असतो काय होतं, कार्य करायला निघाल्यानंतर तुमचं मन देखील स्थिर आणि शांत असणं गरजेचं आहे. तुम्ही अस्वस्थ असाल, अशांत असाल तर कार्य बिघडतं. तुमच्या श्रद्धेमुळं, तुमच्या विश्वासामुळं तुम्हाला शांती मिळते, तुमची अस्वस्थता जाते. अगदी परीक्षेला जाणारा विद्यार्थी मुलगा घरी देवाला नमस्कार करतो, आईवडीलही सांगतात की देवाला नमस्कार कर आणि बाहेर पड. जर त्याला नमस्काराची चांगली कला असेल तर त्याची सगळी शांती होते. पण तरी देखील नमस्कारामध्ये शांती देण्याचा प्रत्यय आहे असं तेव्हा नक्की कळतं. आपल्या प्रत्येकाला हा अनुभव आहे. कुठेतरी एक दोन क्षण शांतपणे डोळे मिटून हे कार्य नीट व्हावं, परीक्षा नीट जावी अशा प्रकारे भावना व्यक्त केली की सगळी एन्झायटी दूर झाल्याचा अनुभव येतो, शांत होतं मन. शिवाजी महाराज मोठमोठ्या मोहिमा राबवत असताना प्रथम तुळजाभवानीकडे जात असत. त्यांच्याभाषी कर्तृत्व नव्हतं म्हणून ते जात होते असं समजू नका. आपल्या कर्तृत्वाच्याही बाहेर आपल्याला आशीर्वादाची गरज असते. विश्व किंवा जगत हे एकाच वेळेला अगणित कर्म चाललेलं असं ठिकाण असतं. जसं तुम्ही कर्म करत असता तसे सगळे कर्म करत असतात. त्या सगळ्याचं भान तुम्ही शांत झाल्याखेरीज तुम्हाला होत नाही. युद्धासारखं जर कर्म असेल तर केवळ तुम्ही ठरवलेलं आहे त्याचं चिंतन करून चालत नाही. तो काय करणार आहे याचाही अंदाज तुम्हाला आवश्यक असतो. अशा वेळेला हा नमस्कार किंवा शरण जाणं किंवा भजन करणं ही गोष्ट मोठी किमया घडवते. महात्माजी रोज संध्याकाळी भजन करत असत आणि त्या भजनातून प्रार्थना करत असत. त्या प्रार्थनेतून आपल्याला अद्भुत शक्ती मिळते असं वाटत असे. कारण लोक किती लोक रोज भेटत असतील, आपल्या आपल्या विचारांनी आणि आपल्या स्वतःच्या प्रकृतीतून किती सल्ले त्यांना मिळत असतील, त्यांनी केलेला एखादा विचार किती जण वेगवेगळ्या तऱ्हेनी दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतील, त्यात कोणता विचार नक्की घ्यावा, काय करावं हे मन शांत झाल्याखेरीज कसं समजणार. ते प्रार्थना करत असत आणि त्या प्रार्थनेनंतर त्यांच्या ठिकाणी एक निश्चय होत असे. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे. अगदी ध्यानासारखी उपासना देखील जिथं निर्गुण परमात्म्याशी तुमची अनन्यता होणार आहे तिथं तुम्ही सद्गुरु स्मरण करता, पूर्वसुरींचं स्मरण करता, त्यांना प्रार्थना करता, मग आपण तेच आहोत असं लक्षात घेता आणि ध्यानाला बसता. अशा प्रकारे भजनपूर्वक केलेलं काम हे सिद्धीला पावतं असं समर्थ सांगतात. करता राम हे असावे अभ्यंतरी, त्याच्याही पुढे जाऊन ते असं सांगतात की कार्य रघुनाथ स्मरण करावं पण होईल ते त्याच्या कृपेने, तो करता आहे अशा भावनेनी, मी साधन आहे अशा भावनेनी कर्म करावं. माझ्याकडून तो करून घेतो आहे अशा भावनेनी कर्म करावं. करायचं आहे तुलाच, पण भावना ठेवायची आहे की तो माझ्याकडून करून घेतो आहे, तो करतो आहे. आणि शेवटी ज्ञानानेही हे समजेल की तत्वतः तोच पाहणार आहे, तोच ऐकणार आहे, तोच मनाच्या मागे आहे, तोच इंद्रियांच्या मागे आहे. हे नंतर कधी समजायचं तेव्हा समजेल, पण तोच माझ्या इंद्रिय मनबुद्धीकडून करून घेतो आहे, करून घेणार आहे, मी करणारा नाही अशी भावना ठेव. करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन. रघुनाथाला स्मरून कार्य करायचं आणि या कार्याचा कर्ता देखील तो आहे. त्यांनी सुरू केलेलं हे कर्मचक्र, माझ्या जीवाच्या मागं लागलेलं कर्मचक्र देखील सगळ्यांचीच कर्मचक्र त्यांनी प्रवर्तित केली. विश्वाचं कर्मचक्र त्यांनी प्रवर्तित केलं, मग माझं कर्मचक्र मी कसं प्रवर्तित करेन? त्यांनी केलेलं आहे तो पाहून घेईल. त्यांनी बुद्धी द्यावी, त्यांनी शक्ती द्यावी, तोच करता आहे. करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन, याला सगुण निवेदन असं समर्थांनी नाव दिलं. स्वामीजी बाहेर पडायचे तर ज्ञानोबांना स्वरूपानंदांना नमस्कार करून त्यांना सांगून बाहेर पडायचे. सगुणाच्या ठिकाणी केलेलं हे निवेदन म्हणजे समर्पण आहे. निर्गुणी ते अनन्य निर्गुणाची होईल आणि निर्गुण निर्गुणाशी अनन्य एकरूपता हे निर्गुण निवेदन आहे. ते तुझ्याबाबत घडेल, पण आत्ता सगुण निवेदन गरजेचं आहे. मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे. विनोबांचं एक वचन असं आहे की एकतर मी करतो असं म्हणा किंवा देव करतो असं म्हणा. दुसरं वाक्य असं आहे, मी दुसरा पर्याय स्वीकारलेला आहे. तिसरं वाक्य असं आहे, ज्याच्या ठिकाणी हिम्मत असेल त्यांनी पहिला पर्याय स्वीकारावा. मी करता अशा करता म्हणतो की आपण देहबुद्धीशी निगडीत असतो, आपल्याला भोगायचं असतं. जर मला भोगायचंय तर करणाराही मीच असलो पाहिजे. मला पैसे मिळवायचे तर दुसरा कोणीतरी कर्म करून कसे पैसे मिळवतील? मीच करता असलो पाहिजे. पैसे कशाला मिळवायचे? भोग भोगण्यासाठी मिळवायचेत. मी जसा करता आहे तसा मी भोगताही. करता आणि भोगता दोन्हीही मी असावं. आणि माझ्या ठिकाणी असणाऱ्या मीपणाची तृप्ती या अहंकारामुळे होते. अहंकार अतृप्ती देतो असं नाही. अहंकारी व्यक्ती अहंकारामध्ये तृप्ती शोधत असते, ती वासना मिश्रित असते. अहंकार मीपणा अधिक वासना याच्यातून त्याला तृप्ती मिळेल असं वाटत असतं. तो तृप्ती मिळवत असतो की नाही ही वेगळी गोष्ट आहे. तो तृप्ती बऱ्याच वेळेला मिळवतही नाही, कारण प्रत्येक तुमचं कर्म सुखाकडे घेऊन जाईलच असं सांगता येत नाही. कधी कधी कर्म अयशस्वी होतं, कधी कधी कर्म करताना यश देखील मिळतं. सुख आणि दुःख मिश्रित असे परिणाम नेहमीच भोगावे लागतात मनुष्य मात्राला. तेव्हा अहंकाराला मोठा धक्का बसतो जेव्हा दुःख प्राप्त होतं, अपयश येतं, खचून देखील जायला होतं. राम करता आणि रामच नियंता असं ठरवल्यामुळे या सगळ्या गोष्टी वाचतात. दुःखी कष्टी होण्यात काही मतलब नाहीये. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. राम करता असं म्हटल्यावर मग यश कर्तृत्व नसल्यामुळं यश आणि अपयश या दोन गोष्टींपासून स्वतःला ज्यांनी वेगळं काढलं, ज्यांनी कर्मापासून स्वतःला वेगळं काढलं, ती कर्मफळं मिळताना ती ज्या देहाला मिळतात त्या देहापासून देखील तो हळूहळू वेगळा व्हायला शिकतो. कर्मापासून वेगळा आणि देहभावनेपासून वेगळा असणारा तो राम करता या भावनेनी रामाशी अनन्यता प्राप्त करतो. मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. येके भावनेसाठी देवासी पडे तुटी, का ते होये कृपादृष्टी राम करता भाविता. नुसतं राम करता असं अंतःकरणपूर्वक समजावं आणि धडधडून काम करावं, पण करता राम आहे. एवढ्या एका गोष्टीमुळे रामाची कृपा होते आणि मी करता असं म्हटलं तर स्वतःच्या सुखशांतीपासूनच दूर होतो, देवाशी तुटी पडते. आपण आहे दो दिसाचा आणि देव बहुता काळाचा. आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे. आपण दोन दिवसांचे, दोन दिवस हेच खरे. जो आतापर्यंत जितका जगलेला आहे आपण सगळे इथं आहोत, काही 20 वर्ष वयाचे आहेत, काही 40 वर्ष वयाचे आहेत, काही 60 वर्ष वयाचे आहेत, काही त्याच्या पुढचेही असतील आहेत. आमच्या लहानपणी, माझ्या लहानपणी 60 वर्षाची व्यक्ती म्हणजे केवढी मोठी व्यक्ती आहे असं वाटत होतं. आता 60व्या वर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो तर असं विशेष काहीच नाही वाटतं. 60 म्हणजे काहीच नाही, खरंच दो दिवसाचं आहे. आपण जगलो ही दोनच दिवस असं वाटावं इतकं भ्रमकारक हे सगळं आहे. आपण आहे दो दिवसांचा आणि देव बहुता काळांचा. आणि तू जन्माला आलास आणि तर्क करायला लागलास, भजनानी काय झालं, यांनी काय होते, ते कशा करता, त्याच्याही आधीपासून देव आहे. तू तर अलीकडे हे म्हणायला लागलास आणि तू समशील देखील. असं म्हणता म्हणता तू नाहीसा होशील, देव तसाच राहणार आहे. मी असं ऐकलं की रोममध्ये एक अतिशय सुंदर, सर्वात सुंदर जगातली म्हणतात अशी येशू ख्रिस्तांची मूर्ती एका शिल्पकाराने घडवली. काय त्याचं नाव? मायकेल. नुकतंच वाचलं. तर ती मूर्ती उत्तम जतन करून ठेवलेली असताना एकाने फोडली, त्याला अटक केली, त्याला विचारलं की इतकी चांगली कलाकृती तू तोडलीस, तेव्हा तो असं म्हणाला की सर्वात सुंदर येशूची मूर्ती बनवली म्हणून जर त्याचं नाव झालं असेल तर ती तोडली म्हणून माझं नाव होईल म्हणून मी तोडली. काय ही बुद्धी आहे बघा. आपण दोन दिवसाचं जीवन जगण्यासाठी आलो तर इथं विघातक आणि विध्वंसक असं करून काय मिळणार आहे. या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुत जन, ब्रह्मादिक आदि करुणी राम भजनी तत्पर. या कारणाकरता सगुण भजन कराव आणि अनेक लोक सगुण भजन करतात. बहुत जन अगदी ब्रह्मादिकांपर्यंत हे सगळे रामभजनाच्या ठिकाणी तत्पर आहेत. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना तरी या दोषाच्या पतना पाव अभक्तपणे. ज्ञानबळाने ज्ञान झालं म्हणून, खरं ज्ञान झालं म्हणून नाही, ग्रंथामधून कळलं म्हणून आम्ही जर उपासनाच दूर भिरकावून दिली तरी या दोषाच्या पतना पाव अभक्तपणे, तर आम्ही परमात्म्यापासून विलग अलिप वेगळे असे होऊन पडू, विभक्त होऊन पडू. एवढंच नव्हे, आम्ही अभक्त या श्रेणीमध्ये नोंदवले जाऊ. देव उपेक्षी थोरपणे तरी त्याचे तोची जाणे, अप्रमाण ते श्लाघ्य वाणे नव्हे की श्रेष्ठा. स्वतःला थोर मानून देवाची उपेक्षा करणं, असे देवाचे उपेक्षा करणारे हे येतात आणि जातात. देवाची उपेक्षा करणारे कधी कधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करतात. आपल्या स्वतःच्या बुद्धीला समजलं पाहिजे असा त्यांचा आग्रहही असतो, पण स्वतःच्या बुद्धीला समजण्यासाठी ज्या रस्त्यांनी जायचं आहे त्या उपासनेच्या मार्गांनी जायला ते तयार नसतात. त्याच्याशिवाय सगळं काही कळावं असं त्यांना वाटतं. ही परमार्थ एकमेव गोष्ट अशी आहे की या ठिकाणी बुद्धीनी बाकी सगळ्या गोष्टी जाणल्या जात असताना मन बुद्धी आणि देह भावना निरस्त झाल्यावरच परमात्मा प्रचित होतो. आणि देवाला आपल्या बुद्धी खातर आत्ता आहे त्या बुद्धीने. आपली बुद्धी म्हणजे काय? ज्ञानेश्वरांची बुद्धी आहे. एकदा स्वामीजींकडे एका मुलाला घेऊन आई वडील आले. हा फार 10वीत बोर्डात आला 12वीत बोर्डात आला असं जरा ते सांगत होते स्वामीजींना. स्वामीजींनी अशी मान केली आणि त्याला म्हणाले की तू बुद्धिमान आहेस, फक्त हे करू नकोस, दारू पिण्याची आणि हे सिगरेट हे ओढू नकोस तुझ्या आयुष्यात म्हणाले. आणि बुद्धिमान कोणीही झाला म्हणजे काय शंकराचार्य झाला का ज्ञानेश्वर महाराज झाला? म्हणून लौकिकातली जी बुद्धी आहे ती बुद्धी त्याच्या पुढं जाऊन देखील बुद्धी आहे. म्हणून आहे तिथं बसून मला सगळं समजावं, उपासना साधना मी काही करणार नाही असं म्हणू नये. देव उपेक्षी थोरपणे तरी त्याचे तोची जाणे अप्रमाणते श्लाघ्यवाणे नव्हे की श्रेष्ठा। देहास लादली उपासना लाख मोलाची ओवी। उपासना ही नेहमी देहाशी संबंधित आणि देहाला चिकटलेलीच असावी। आपण विवेके उरेना, उपासना करता करता आपल्या स्वतःचा बोध व्हावा आणि आपण देह नाही हे समजून परमात्म्याशी एक रूपता साधावी। देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी हे स्थिती सज्जना अंतरीची, अशी स्थिती सज्जनांची भक्ताची अंतर्यामी असणारी अशी असते। सकळ मिथ्या होऊनी जाते हे राम भजने कळो येते, हे दृश्य ज्ञानी यांचे मते स्वप्न जैसे। आधी भजन कर मग ज्ञानी यांच्या मते जसं सगळं दृश्य मिथ्या आहे तसं बोलायला नंतर सुरुवात कर, आधी नाही। हे तुला नंतर सावकाश कळेल। म्हणून जो मुख्य भक्त आहे समर्थांचा, तो मुख्य भक्त हा उपासना करत राहिलेला असा असतो। हा जो मुख्य भक्त असतो तो अंतर्यामी विदेही आपण आहोत अशा विदेही स्थितीचा अनुभव घेत असतो आणि बाहेर उपासना करत असतो। त्याचा देह कर्म करत असतो आणि तो मात्र कर्मापासून अलिप्त आत्मबोधामध्ये असतो। श्रुती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काही नाही असो न हे घडे हे केवी घडे। सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी। पुढचा समास आहे, याचा सरळ चाललेलं नाहीये काम। दशक नऊ समास तीन मी सुरू केलेला आहे, पुढच्या वेळेला आपण पाहू। पण याला जो सिक्वेन्स आहे तो लक्षात घेऊन मी हे निरूपण करतो आहे। अशा तऱ्हेने सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळो येते, तो अचानक दृश्यापासून देहापासून दूर जातो, तो अभोक्ता होऊन जातो, अकर्ता होऊन जातो, तो आनंदाशी एकरूपता पावतो। श्रोता असं म्हणतात की सगळं करून अकर्ता असा कसा राहील, करताना तर दिसतो आणि अकर्ता कसा समजायचा। सकळ भोगून अभोक्ता, सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी। तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोक्ता, स्वर्ग नरकही आता येण्याची पाडे, जन्म मृत्यू भोगिलेची भोगी, तरी तो भोगून अभोक्ता योगी। जन्माचा ही भोग आहे, मृत्यूचाही भोग आहे, तो भोगून हा अभोक्ता होतो हे समजायचं कसं। यातनाही तयालागी येण्याची पाडे आणि त्याला यातना होतात देहाला हे आम्हाला समक्ष दिसतं, तर त्या काय होतात समजायचं का होत नाहीत समजायचं। कुटून नाही कुटीला, रडोन नाही रडला, कधी कधी अश्रुपात होतात तरी रडला नाही म्हणायचं, कधी कधी रागवलाय असं दिसतं तरी रागवला नाही म्हणायचं। कुंथोनी नाही कुंथीला योगेश्वर, त्याच्या जीवनात हे सगळं दिसतं। जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला नानापरी। मग हे सगळं नाही तर याच्या ठिकाणी दिसतंय कसं, ऐसा श्रोतयाचा अनुमान श्रोती घेतले आडरान। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा बृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु प्रभु। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।